निर्गम अध्याय 31 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे. देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल बुद्धी व ज्ञान ही दिली आहे. तो सोने चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील. तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल. तो लाकडावरील कोरीव कामही करील आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील. त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे. एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे. ती यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या, म्हणजे दर्शन मंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू, मेज व त्यावरील सर्व वस्तू, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे, होमवेदी व तिची उपकरणे, गंगा व त्याची बैठक, अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची कुशलतेने विणलेली तलम व पवित्र वस्त्रे, अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुगंधी द्रव्याचा धूप, या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास हे सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यान पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खून आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. म्हणून शब्बात दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा. शब्बात दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जीवे मारावे. जो कोणी त्या दिवशी काम करील त्यास आपल्या लोकातून बाहेर काढून टाकावे. सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्बात होय. जर कोणी शब्बात दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. शब्बात हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यान पिढ्या पाळावा. शब्बात दिवस इस्रायल लोकांमध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला. याप्रमाणे देवाने सिनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले.